mai garan fogot gunchi asha. Urma ce ashe glagon goa. Nu stac migina kai bisha. Iuris tais da on goia eta. Suropa eci la gonosha. Urma ce corizale arasha. Guarda un pau de lidosha. Tiat nacon poiles pauto Londona paulo. Germany cu ivoțona, o germana craulo. Canada paun, Canada ce jevoli jevolo. Un voi ceugra se tul tu cangolo un rollo. Tiat nacon poiles pauto Londona paulo. Germany cu ivoțona, o germani craulo. Canada paun, Canada ce jevoli jevolo. Un voi ceugra se tul tu cangolo un rollo. Goa tu banga rachen goa, voi garang fogot goi ci asha, durva ci ashe glagon goa, dusra bingi na kai bisha. Turista da mon goya eta, suropa e ci lagon nosha, durva ci kori zalea rasha, guarda un pao te lidosha. Goicio vero goici girescai, anjuna vaga dormira mar, calangut baga dona paola, iurist mezunza in ancabar. Palole mo voru benauli, soglea cu ciug tendo ullandar, tode ani faido am togetla, moi car calzan muron udar. Covetani gorzo goi carance vorpon, saligam seminari in singtate padripon, pilar pavot zaler meu ta padrincendoron, kitle burghe famat zale tu in songit shikon. Covetani gorzo goi carance vorpon, saligam seminari in singtate padripon, pilar pavot zaler meu ta padrincendoron, kitle burghe famat zale tu in songit shikon. Goicio vero goici girescai, anjuna vaga dormira mar, calangut vaga dona paula, iurist mezunza in ancabar. Palole moboro benauli, soglea cu ciug tendo volanda, tode ani faido am cioghetla, mai gargalzan munon uda. Vincle sobe mazareta dison aizam cha goi garancha gusta volte tuaro ghetat boson kitle goi caroste ar polle tanchas garani lugar nason aplea voi cu zvinta zaliar posto faido burghia son. Mezung meu na title munis goia aizetam, am jagaran bitur zoron faido te getam. Turu meu tamuna mingoram bariak ditam, te kenna gabar corpa geam ca goi so sai brata. Mezung meu na title munis goia aizetam, am jagaran bitur zoron faido te getam. Turu meu tamuna mingoram bariak ditam, te kenna gabar corpa geam ca goi so sai brata. Foren rang zage vikle, sobe mazareta dison, aizam cha goi karan cha gusta, bolte tuaro ghetat boson. Kitle goi karoster polle, tanjas garani lugar nas सोहन आपले आवय कुछ विंता जाल्यार कसलो फायदो भुरगी आसो आपले आवय कुछ विंता जाल्यार कसलो फायदो भुरगी आसो.
मोगाड आयकप्यानो तुमकां ह्या आमच्या सुशेगाद दोनपार कार्यावळीर परत एक मायेमोगाचो योकार. तुमी आतां कांतार आयकलां गोंयची परिस्थिती कितें आनी गोंयांत कितें चलता तो ताचेर आनीक चर्चा करपाक आनी आनी उलोवपाक आमच्या स्टुडिओन आयज आसा बाब सिरील रापोजो. तो हालींच गोंयांत आयला तर सगळ्यांक गोंयांत कितें घडटा आनी कितें जाता तें ताका सारकी म्हायती की आमकां फस्ट हँड आमकां गोमतेलें गोंयांत कितें चलता. आमच्या स्टुडिओन म्हज्या बरोबर को होस्ट आमचो बाब पॉल आनी ऑन द कॉन्सोल आमचो रिचर्ड. Richard, you should have a drum beat next time when I introduce you, huh? Like da-da-da-da-da.
Da-da-da. Yeah, all right. Something good, like that.
Good,
okay.
good. Tar, pahilo aami yokar dita Bab Cyril Rapozok. Ani, Bab Cyril, kosa aatu aiz?
Aik number of first class.
Aiz, first class astalo, bayar poe kai
bore wot. Bora this time.
Goa yotsan bora
pes. Pot aila.
Pes, johan aila. Pot aila.
Bora what is it?
Cyril aki nae mudu pache haat go?
Cyril Bab, aazana तुका उगडास आसा जाल्यार तूं आनी हांव पयलोच पावट हो रेडिओ प्रोग्राम कॉमेस केलोलो रिचरा बरोबर सुशेगा देनपार आनी आमी उलयले कुडाच्या पोरमणे उलयले आमी. तुका उगडास आसा?
हय. आनी
म्हाका दिसता तेजे उपरांत तूं सेकंड टायम आतां येयला. तूं
दीस इज माय सेकंड टायम.
बरो तेंप लागलो. बरो तेंप लागलो दोन वर्सां तुका येवपाक. आमकां जाय तुजे असलेच मनीस आमच्या रेडिओ प्रोग्रामार येवन कोंकणी उलोवंक आनी आमची कोंकणी मायभाशेक मान दिवन आमी फुडें व्हरपाक गेला. तो सर सिरील बाब, तूं गोंया बरो तांबडोच जावन येला समोर येयला. तो कितें सांगशी येयला तो आमकां गोंयचे खबर
आसलें गोंयां की कितें चलतालें. गोंयान
गोंया पावस पडत आसलो. हे वर्सा मातसो सुबेस पावस पडला आनी चडसो म्हाका घरानूच रावचो पडटा.
काय कॉल सिरील येवपाक पडला.
मात होबरो होब ह्या वर्सा की गोंया इतलो पावस आनी मात पावसाक पावस पडून पडून कितें जालें गोंयां कित्याक तूं आतां आमी आयकता आमी इतले फर्स्ट टायम आमचे सोशल मिडिया आमचे इंटरनेटार लोकांनी बरेच फोटो आनी व्हिडिओ बी घाल्या. बट आमी आमी हांगा बसून आमी कितें उलोवंक जाता. यू नो इट कॅन बी एडिटेड, इट कॅन बी डुप्लिकेटेड, इट कॅन एनीथींग कॅन हॅपन, फोटोशॉप हें तें. बट तूं गोंय आहल्लो तर इतलो पावस पडून बी तुवें कितें पळयलां थिंगा?
हांवें पळयलां कितें वेतात थंयसर उदक भरलेलें आसता.
म्हणजे सारकी ड्रेनेज बी कांय ना?
ना, ड्रेनेज बी ना. आनी आहल्ले तो कितें केला लोकांक आपल्या कन्विनियन्साक लागून गाडयो बिडयो भितर व्हरचो अर्थान भितर व्हरोंक जाय म्हणून तांणी माती घालून ते ट्रेनच्या पुल्ल्यान आनी ताका लागून आनीक जाला सुबेस.
गमले गमले. तर पयले वेच्या पयले तूं हल्लो हिंच्या हिंच्या गांवांत गोंयांत ते आमकां सांग.
हांव म्हज्या गांवांत नाशनोला आल्दोना गेलो, मोयरा गेलो,
म्हापशा लागीं तूं सारको. म्हापशा तुवें पळयलां, तूं म्हणटा तें सारकें. गव्हर्मेंट बाबडे वावऱ्यो बांदता आनी लोक त्यो पुत्ता आपणाच्यो गाडयो कुशीक दवरपाक. सारकें तुजें. म्हज्या कडेन आसा हांव हांवें पासून खूब पळयलां तें. तर आनी 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 कितें पळयलां तुवें?
आनी पळयलां म्हापशा पयशे जाल्यार प्रोपर प्लॅनींग ना. म्हापशा वयर कोर्ता लागीं वेतलो जाल्यार फुटपाथ ना, रस्तो सारको, लोकांक चलपाक एकदम त्रास. आनी तातूंत मदे गोरवांय भोंवतात.
ओरिजिनल न्ही घरा तुवें दोन तीन दूद काडून
मारूंक जायना. न्ही
मारूंक जायना, दूद तरी काडूंक जातालें. ना मात म्हणटा म्हणून एक दीस इज ऑल द आय मीन द ड्रॉबॅक. बट बोरेपण गोंया म्हणल्यार पावसाच्या तेंपान सगळ्याकूच हरयाळी आसता. सो ती पळोवन तुका कितली उमेद भोगली जाय.
गॉड, जिवाक एकदम संतोष भोगता. वचत थंयसर ग्रीन नायस
सगळे खोरयाळी सगळे शेतां झाडां आनी हय. बट म्हणटा म्हणून म्हापशां म्हणटा म्हणून आमी खूब फोटो बी पिक्चरां बी पळयल्या. रस्ते बी कितें आसले तर
ओ माय गॉड, रस्त्यांक सांगिनाका, सगळ्या रस्त्यांक खोणकुळां पडल्यात. बसीन वेत आसतना इतली भिरांत लागता की ती बस उमथोन पडत म्हणून खड्ड्यांक लागून.
तूं आतां गोंयांत गेलो तुवें ते फोणकुळांनी स्विमींग पूल करूंक जाय आसलो मरे.
आय मीन ही भास आमच्या गोंयचीच न्हू येयला, तो ही आमच्या देशानूच जाल्या आख्खी येयला. तो आमच्या बोमाय गेल्यार बोमाय तुवें पावसान सगळ्या रस्त्याक खणटा दिला. तो आमी कांट ब्लेम ओली गोवा, लायक गोंयांत जाता म्हणून तो येयला. तो आम्ही केरळला पावस पडून तिच्या केरळला तिघं किल्ले झालेले कर्नाटक झाले.
बट आय विल ऍक्च्युली इन दिस केस आय विल साइड सिरिल. आता गोंय इतल्या धाकटे तिघा इतले एमएलए हा 40 एमएलए हा ते बाबड्यांक काय करूंक जायना मानता हांव. व्हडले केरळा बोमाय बिग प्लेस लॉट ऑफ पीपल
बट एमएलएन केला पण तुम्ही त्यांच्या घरात केला
आपला रस्ता सारखा केला
आपला रस्ता सारखा केला
तू खंयच्या रस्त्यावर इतली खोणकोलां कित्याक खोणकोलांक लागून मरे इतले ऍक्सिडेंट जातात. चोडवां विडवां ती स्कूटर घेऊन वेत असताना त्यांचे बॅलन्स पिडार जाता आणि पडटा आणि बसीपणाक येतात कारापणाक येतात. इट्स व्हेरी 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 बॅड.
दॅट इज अ सॅड दॅट्स अ सॅड स्टेट ऑफ अफेअर्स.
ते कित्याक ते म्हणतात ते रस्ते सारखे कोत्तात पण ते सिमेंट घालतात एवढी डुप्लिकेट असतात. ते एक पाऊस पडलो बोर रोयला तो सिमेंट गेली तो लिहो रोयला तो. सिरील बाब आणि तू कोणत्या महिन्यात गेलो लास्ट मंथान?
हा जूनच्या 13 तारखेर गेल्लो. ऑगस्टाचे 3 तारखेर पोतून आयलो.
उराक मेळले ना? उराक तुका
उराक गेले पावटी मेळले
गेले पावटी
2 महिने पहिले.
सारखो पावसाच्या दिसांनी पावलो तर मग थोडाय हल्ली की गोरमी
पहिली थोडे दिस गोरमी की लागो मागीर पावस पडटा सगळ्यांक देवाक
पोतून थोंड.
हांव एक्च्युली गोंयच्यान चड करून पॉलिटिक्स हांव उलोवंक सोदिना रेडियोचेर पूण गोंयच्या आतां तिंगा जाता कितें एक्च्युली. आतां हांव न्यू चीफ मिनिस्टर आयला प्रदीप सावंत मरे तो वय तो आयकला की तो एक्च्युली राईट हँड हेजो आल्लो म्हणून येला कोणाचो आमचो मेला तो कोणता
पारिकार
पारिकाराचो येला तो आणि तो को चलयता आतां गव्हर्नमेंट आपण.
म्हाका दिसता तो मनीस बरो गो आणि सिन्सियर पण जाणे ताजे हाता खाला हात त्या मनशाचेर दुबा लागता.
मात कितें जावं तो हे आयकॉन मात बरें तुवें एटलीस्ट समथींग पॉझिटिव्ह यू स्पोक अँड दॅट्स अ गुड थिंग. फाटल्या
दिसांनी तूं आहलो त्या दिसांनी ते टॅक्सीवाल्यांचे स्ट्रायक आलेले न्हय?
होय तांचे स्ट्रायक चालूच आसता कित्याक ना कित्याक करीत आसता ते पूण ते टॅक्सीक हे एप टॅक्सी हाडला ते हाडून बरें केलां ताणी.
ओके
कित्याक ते स्ट्रायकर गेले कित्याक ते एप टॅक्सी हाडले म्हणून तुम्ही स्ट्रायकर गेलेले म्हणून
होय बिकॉज ते कितें करीत ओरिजिनल टॅक्सीवाले आहा ते आपणाक जाय पळय ते पैसे मारून दिताले आणि ऍक्च्युली ते लुट्टाले लोकांक. आता एअरपोर्टान म्हाका वचूंक पडो 1500 एप टॅक्सी यूज करीत जाल 900 आनी पावता.
सो ताका लागून ते स्ट्रायकर गेले
म्हणजे
कित्याक तिंकां लोकांक आमच्या गोंयकारांक लुटूंक जाय म्हणून त्या स्ट्रायकर गेले. म्हणजे कोण ते आम्ही म्हणतात गव्हर्नमेंट बरे करता जाला आम्ही ते मिडियाचेर दाखयतात व्हॉट्स आय मीन व्हिडिओचेर कितें दाखयता जाला तो की सगळ्यांक दाखयतात की ऍक्च्युली गव्हर्नमेंट कितें करता ते वायट करता
वायट करता म्हणून सारके.
ना 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 गव्हर्नमेंट हे एकदम बरें गेला.
ना 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 आणि हांव सिरील बाबाचे मानता कित्याक हांव गोंया 3 वर्सां गेल्लो तेन्ना आवय हांव जाणू रेट घरा वचपाक 1200 रुपया म्हाका 3500 चार्ज केले. सोमते म्हणले टॅक्सीवाले तुका जाय जाल्यार यो ना जाल्यार लाग वाटेक टॅक्सी नाहल्ले हांव गेल्लो क्रिसमस टॅम्पार.
आयकला की लायक आमचो लायक समडी फ्रॉम साऊथ गोवा ओर नॉर्थ गोवा कांट कम डाऊन टू साऊथ गोवा.
टॅक्सी ड्रायव्हर तांचे आय मीन तांचे पॉलिटिक्स खूप आहात तांचे ते गव्हर्नमेंट. बट हे आयकॉन सारखे की एटलीस्ट देर इज अ सोल्युशन दॅट हॅज बीन बॉट आउट फॉर द आम आदमी ऑफ गोवा यू नो दॅट इज द गुड.
आणि ते मीटर ताणे घालपा जाय मीटरही घालूक जाय बिकॉज यू नो एटलीस्ट यू नो तू पैसे झाल्यावर गोयचे ऑन बॉम्बे इट इज चीप.
ओके
ट्रान्सपोर्ट इज चीप टॅक्सी आणि बिकॉज ऑफ द मीटर दे कॅनॉट लूट यू. बट गोंयात तुका जाय ते सांगता यू वॉन्ट टू गो यू गो.
हय तो तेंचो कोण प्रेसिडेंट आसा गोवन टॅक्सी असोसिएशनाचो तो तेजो आनी एक व्हिडिओ पळयलो युट्यूबाचेर आनी तो जायते उलयतालो कित्याक कितें सारकें कितें म्हणून पूण आमी कांय नको येयला तो. पूण दुसरे आमचो सिरील बाब आयकला की रस्त्यार आमचे मुनीस मुनशां सोडून आनी कोण भोंवतात म्हणून न्हू कितें म्हणटालो तूं कोण गोरवां?
हा गोरवां सांगिनाका गोरवां. आता मिनिस्टर कहे चलतात रस्त्यावर आणि ते चलता असताना ट्रॅफिक बंद करचे पडटा.
अच्छा म्हणजे तिंका हात लावंक जायना
कोणाक तुझ्यान तांकां काय करूंक
जायना.
म्हज्या वांगडा सावन तर हांव नका धाकटो आसले तेन्ना गोरवां इतली भोवान आसले मात सुण्यान दुकोर भोंवताले ते अजून आहा रस्त्यार की सुणे दुकेर उणे जाल्या.
अरे म्हजो एक फ्रेंड आहा एडवोकेट आणि ताका एक भुरगें आहा 2 वर्सांचे ते म्हाका सांगी आपल्या भुरग्याक दुकर पळोवंक जाय म्हणून खंय मेळतलो. हांवें म्हणलें आतां दुकर ना गोरवां दाखय.
कित्याक दुकर ना? कित्याक दुकर कोणी पोशी
ना दुकर कितें जालें आतां लोक सगळो सेप्टीक टँक दवरता आनी ताका लागून यु नो दुकरांचो उपयोग ना घालप
दुकरांक सेफ्टींग टॅकान घालतात
दुकराचे मास इन गोवा नो
नो सर दॅट इज द रिझन इट इज सो टेस्टी
पण जुन्याचे 20 तारखेर हॅरल्डन एक न्यूज हाडला सीएम प्रमोद सावंत सांगता ओवर 10,000 कॅटल स्ट्रे भोंवता म्हणून गोंया
हाऊस
10,000
पण त्याच्यात गव्हर्नमेंटान म्हणलं की गोरवांक मारी नका म्हणून तो किती सांगताय
आणि दुसरं रोहन कांडे परवरी एका महिन्यात 70 सुणे चाबल्यात 70 मनशांक
म्हणजे इतले उपाशी
एका दिसाक 70 आणि महिन्यात 212
होय होय सारखे एक्च्युली ही खबर सारखी कित्याक मरे माझा एकलो कोण फ्रेंड दुबई सन गोंयात गेलेलो येलो तो आणि दुबई सन फ्रेंडांक गेलो तो पुरत भोमा येलो आणि म्हणले भोमा गेलो किती आले रे गोयची ट्रीप अरे किती आलो फोटो धाडलो त्याच्या हाती घास मारला म्हणजे किती हाती घास सुण्यान घास मारला हे येला तो म्हणजे खरे खबर येला तो सुण्यांचे आणि गोरवांचे येला तो त्याच्या आम्ही फुडे आम्ही उलयच्या सोदर मी एक दुसरे कांतार आखोया आमचो बेणी म्हणटा आमच्या गोयच्यात उलयता येला तो
पा सोमाच्या गोयात राहून खुंच ce mație ți-o fai doca. Ce dacă sun bagirun, bagan roia mea ca zuma. Tandula mea vic, soroca lucic, patleani burun sau sarakta. London cea șaran, goi cea goi carang, goi la poetenia.
मोगाड आयकपनो तुमकां परत माय मोगाचो यो कार्य आमच्या सुसेगाद दोनपार काडी वरी तुमकां हो प्रोग्राम आयकोंक येता 104.6 प्लॅनेट एफ एम वरी. आमी आयकोला आमच्या गोंयान कितें घडटा आनी कितें जाता तें. मात आय मीन एवरी प्लेस सगळे जाग्यांनी कितें ना कितें आसताच वायट उलोवपाचें. मात मेन म्हणटा तें बाब सिरील आमी बरेपणूय उलोवया गोंयचें. आनी तूं गेला गोंया बऱ्या तेंपान गेला पावसान. चडसो लोक पावसाच्या तेंपान वचो ना गोंया कित्याक भिरान दिसता लोकांक आरे पावस आनी हें आनी तें आनी हांगाय आमकां ऑकलेंडाक तर पावस पावसूच पडटा आनी मेवता. बट गोंया पावस पडटा तेन्ना दुसऱ्याच भाशेचो पावस तो आनी जमनीचो तो बरो कितें पोरमोड येता तो सुगंध सामकी डिफरंट. आनी तुजी आमकां सांग तुजी फामील खोशी जाली आसतली न्ही तुका पळोवन बी. आनी कितें आसली तुमची फामील बी घरा कडेन कोण कोण आहा तुझी आतां गोंयां?
गोंयां म्हजे भयण आहा, कुंजाद आहा, ताजो चेडो आहा, धाकटो भाव आहा रिटायर जावन गेला, भोनी आहा आनी ताजी दोन भुरगीं आहा.
ओके. आनी मागीर आनी कोण कोण मेवलो तुका बाराबोरचे तुजे आमीक बी स्कूल फ्रेंड्स आनी क्लासमेट्स बी सगळे मेवले?
वय थोडे मेवले पूण कितें जाला ते आतां रिटायर जावन गेल्या आनी सगळे अस्कोत कशे जाल्ले आहात. गोंयचे थोडे मारले कॉप
हे मेन मेन म्हणजे रिटायर झालो बसलो उमेदीन
जायते जाण मेवले म्हाका.
मात ही खबर आयकले ते होरी तुम सांगे आमकां की तूं तुजे फ्रेंड बी सगळे आहले ते बरे झाले आमोट. आनी तूं आहा मरे सारको तोरणाटो सारको तोडतोडीत. कितें सिक्रेट कितें तुजो?
म्हाका दिसता म्हजे बायल
बायल कोण पळय ऑन एअर वी हॅव समबडी हू इज फायनली गिव्हन क्रेडिट टू हिज वाईफ. ओके आयज गायज घरा वचून
बरें behind every man
woman. रुमिल्डा रुमिल्डा थँक्यू व्हेरी मच. आमकां काय बरो बाब सिरियल दिला आमकां.
म्हणल्यार एव्हरी मॅन इज बिहाइंड अ वुमन म्हणून डिपेंड विच वुमन.
ना ना ना
बट यू हॅव टू हॅव द राईट.
सिरियल बाब सारखे तुझे आनी जोरी तोर म्हाका पासून हांव पण म्हणल्यार तूं गोंय वच म्हणल्यार हांव पयली ट्रीप धरून हांव गोंय वचपी चड करून पावसान. कित्याक जेन्ना तूं पावसान तूं पयलोच पावट पावस पडटा तेन्ना तो जमनीचो तुका वास येता. तुका तुका दिसता की लायक युअर समवेअर एल्स उलय लायक. आनी म्हाका उडास आसा कित्याक केन्ना तुका बोमा आसतना गोंयां वयतालो तेन्ना आनी चड करून आमी दनपारचे बसून कॉप मारून बसताले ते धाकट्या सोऱ्याच्या बारांनी येला तो भायर पावस पडटा आनी तूं उतर आहा बसून. आनी जस्ट व्हेरी डिफरंट थिंग लायक. आनी ते तुका तल्लो तुका टायम वचो ना. आनी जरी तर म्हाका आयज पासून हांव गोंयां वचोंक जाय जाल्यार आय वील स्टील गो लव्ह टू गो टू गोवा. कितें जावं त्या रस्त्या खडोंक कितें जावं पूण आमचे गोंय ते आमचेच गोंय.
मजा उगडास आसात म्हज्या भुरग्यां वांगडा. कितें जावं पावस पडलो बरें सिरील बाब म्हणटा पळय त्या भाशेन थोंडाय जाताली. पयले गाड्यार वचून गरम चाव घेवप बोटाटोडांनी पाव. दॅट इज अ मेमरी दॅट इज अ मेमरी आय वील नेवर फॉगेट.
सिरील अजूनही गोंयात थंय पोळी आणि भाजी मेवता.
हो येस पोळी भाजी मेवता पातळ भाजी
मिक्स भाजी
वडे
आणि
मिरची
वचून तूं बूज बी खायले तुवें. आमी सोरपोतेल तरी खाता दिलो तो पूण बूज इज वन ऑफ द थिंग विच आय डोंट नो. हांगा
चडशें म्हापशा वचून हांव जेवेरागेर खावप तें शागोती
कोण बूज कोता यू नो लायक बूज मरे
बूज करून हांव कोता मरे जाय जाल्यार तुका तुका हांव वयता आमी वता आमी वता
केन्ना प्रॅक्टीसी काडयलो तो
बूज बूज करपा जाय बूज हापी लोक चड ना कित्याक ऑफकोर्स आमी गोंयान मातशी ती कोरपाक डिफिकल्ट हाडूंक जाय आसली तुका ते साफ करूंक जाय आनी साफ करपाक ताका खूब काम आनी हे ते मात हांगा तुका जाय जाल्यार सोमतो रेडीमेड पॅकेन सेवन मेळता वचन घे आनी कोरया बूज कोरपाक खूब कास्तीक ताका
गोंयांत एक देड म्हयनो जालो कितें तियात्र बी पळोवंक गेलो
तियात्राक पावूंक ना हे फावटी पूण म्हाका गोंयाक हो मेळ्ळो सांजाव
हे मात एक बरें गोंय पावसी पडलो म्हणटकच सगळ्याक थोंडाय जाता हरियाली जाता मात फेस्तांय खूब आहा आनी फेस्तां खूब आहा म्हणून हिंची तुका पयलें जुनान मेवले हिंचे पयलें मेवले सांजावांचे
फेस्त
मनयलें तुवें
तें एकदम बरें रे
सिरील बाबान तेन्नाच आमकां मेसेज धाडलेली
लायव
गोंय आयकतालो आनी मागीर दुसरो प्रोग्रामूय आमी हाजेर केल्लो तेन्ना हे मात त्या बाब सिरिलान मेसेज धाडलेली आमी गोंय गेल्या म्हयन्यान आमी कार्यावळ केल्लो तो ऑन द फेमस म्युझिशियन्स ऑफ गोवा आनी ही खबर तुका सांगता पोला खबर आसो ना बाब सिरिलान रोकडोच म्हाका मेसेज धाडलो अनफॉर्च्युनेटली आय केप्ट द मोबायल ऑन सायलंट अँड आय कुडंट टेल दीस बट आम्ही जेव्हा रेमोची खबर करी बाब सिरील आणि रेमो क्लासमेट्स म्हणून जाणं मरे फामाद मरे आमचो सिरील बाब
सिरील तुवें आमचो रेडिओ प्रोग्राम गोंयात ऐकलो येलो तो आणि एकदम बरे लागलेले तुवें तुझ्या आमिगांक तुझ्या सोयऱ्यांक सांगले की ऑल प्रोग्राम जाता आमच्या न्यूझीलंड आणि आमचे लायव्ह उलयतात म्हणून येलो तो आणि तिची कितें आसलें तेंचे
हांव त्या दिसा आयकोताना मोबायल घेवन कुझनान गेलो म्हजे भयण थंय कितें रांदताले म्हाका म्हणलें कितें आयकता हांवें म्हणलें हे कोंकणी आयकता हांव न्यूझीलंड अरे तुमी न्यूझीलंड कोंकणी करतात हांवें म्हणलें आमी कोंकणी प्रोग्राम आमचो रेडिओचेर आहा तियात करतात आमी आनी डांस करता गोंयची सगळीं फेस्तां सोबयता बरें करतात मरे तुमी
पळय आमी जायत्या लोकांक खबर आसना की आमी न्यूझीलंडांत कितें करता तूं केन्नाय जाल्यार पळयल्यार कोता फकत युके अमेरिका कॅनडा ऑर ऑस्ट्रेलिया
ऑर मिडल इस्ट
ऑर मिडल इस्ट चड कोण दुबय एकदम लागीं ते एक्चुअल थिंग गेला पूण कोणाक खबर आसना आमी न्यूझीलंड कितें पासून करता देला
लोकांक खबर ना न्यूझीलंड हिंचर तें पळयलें
आनी आनी दुसरें म्हणल्यार एक्चुअली पयलें तूं ऑस्ट्रेलिया येयला तो कोण तियात करना तेंच्या गांवांतले तेमी तियात थिंगा हाडटात अमेरिकांत येयला तेंचे आसतात एकटे पूण म्हाका दिसता न्यूझीलंडान आमचो ओन टॅलंट घालून आमी
तेंचे हांवें भयणीक सांगलें आमचे ओन तियात्र आमी भायले हाडिना सांगले आमचे ओन न्यूझीलंडाचे मनीस
कितली वर्सां जाली आतां बारा तरी बारा शुभेच जाली चौदा वर्सां जाली तियात कोत्ता न्यूझीलंड शारान आनी दर वर्सा कोत्ता आनी सारको आख्खो तीन वरांचो तियात हो बी न्ही धाकटो बी न्ही आख्खो पयलो सगळे पड्डे
तियात म्हणल्यार सारको आमचो ट्रेडिशनल गोंयच्या भाशेन कोत्ता जाल्यार तो मोडून फायदो ना ताका तियात म्हणना अरे फ्रांसीस बाब फेस्ट म्हणल्यार तुमच्या गांवचे फेस्त म्हणून आयकलां मरे
वय आयज म्हणटा म्हणून आमच्या दिवाडच्या गांवान तो जुंव आख्खो दिवाडे आनी जुंयार दोन गांव आमचे म्हाला तीन गांव बट म्हालार आनी दिवार पियादाद ते दोगूय बोंदेरांचे फेस्त म्हणून मनयता आनी ते बोंदेरांचे फेस्त म्हणल्यार इंग्लिशीन सांगप म्हणल्यार फेस्टिवल ऑफ फ्लॅग्स आतां तो म्हणटलो बोंदेर म्हणल्यार वाय इज दीस बट द सिग्निफिकन्स ऑफ दीस फिस्ट इज ते सदांच दुसऱ्या दिसा आतां फाल्यां नोयदादीचें फेस्त म्हणून मनयतले वीच इज द फेस्टिवल ऑफ हार्वेस्ट तर ताज्या आदले दिसा गांवकार दोगी आमचे म्हालारचे गांवकार आनी दिवाडचे गांवकार आख्ख्या तेजे बाउंड्रीचेर बोंदेरांक घेवन धाडान धाडान जमनीर मारून मारून चलताले कित्याक दाखोवपाक हो म्हजो गांव आनी ही म्हजी शीम म्हणून तर सारके शिमेर घेवन बोंदेरां सारके आख्ख्या गांवांक भोंवताले तर ते दॅट वॉज द ट्रेडिशनल वे वेन इट बिगेम बट आतां मातशें तें पॉप्युलर जालां कार्नवल गो फ्लोट्स बी कोत्ता बीट शो आसता बरें जेवपाक पिवपाक सगळें आसता आनी जाता बरे भाशेन ना न्ही कित्याक लॉट ऑफ पुलीस एन्ड ऑल आर देयर बट इट इज वन ओकेजन वीच इज बिकम व्हेरी व्हेरी फेमस इन गोवा द फेस्टिवल ऑफ बोंदेरां सो
आमी फुडें आनी उलयच्या जर आमी एम्बोराच्या कांतारा कोंकणी भास म्हणून आनी तो आमकां हे पोरणे कांतारा पूण तो आमकां तेन्नाच आमकां सांगून दितालो आमचे कोंकणी भाशेन येयलो तो
निस्कारो सोडटां पोयात भायल्या गांवच्या लोकांक ते म्हणटा दुसऱ्याचें कितें जावं आपल्या गांवां पासो दुस्ता आनीक दोस्तात बरें नांव आपले भाशेक लागून मोडटात आनीक सांबावतात आपलो गांव आपली बाज म्हणून कानडी उलयता पोरजा मैसुराची आपली बाज म्हणून मराठी उलयता पोरजा महाराष्ट्राची आमची कोंकणी बाज न्हय रे फोगत क्रिस्तांवाची क्रिस्तांव हिंदू मुसलमान सगल्या गोंयकारांची थोडे मुसलमान मुरगोवता कुंबीस बायरांनी तोपियेचेर थोडे हिंदू म्हणून भोंवता म्हाज्या तोपी आनी दोतराचेर तशेंच क्रिस्तांव म्हूण भोंवतात चड करून कोट कालसांव कोमसाचेर पूण सगले गोंयकार म्हूण भोंवतात फकत कोंकणी भाशेचेर आपआपल्या गांवांत आपणांची भास सगळ्या गांव गांवांनी आमी इंग्लेज उलयता युरोपी जावंक चिंतला गोंयकारांनी आमी खंयचे ते सांगूंक बुद पोतेले दामी गोंयकार सांडेले चोरवी सांडत तोर कोंकणी भाशेक आमचे नाटक करीत रे दुडू मोडून लागांनी आमच्या भुरग्या बाळांक रोडोय नाका दुखांनी आमचे गोंयकार पूण राखोंक सांबाळात कोंकणी
मोगाळ आयकोपॅनो तुमकां परत येवकार ह्या आमच्या सुशेगाद दोनपार कार्यावळीर 104.6 प्लॅनेट एफएमाचेर हो कार्यावळ तुमकां स्पॉन्सर केला गोवा एनझेडान तर आतां आमी आमचे गोंयचे वर खबरो सांगल्या म्हणल्यार ह्या म्हयन्यान एक व्हडली एक व्हडलो इट्स अ ग्रेट डे फॉर गोवा इन जनरल बिकॉज गोंया की नॉट इन गोवा बट अराउंड द वर्ल्ड आख्खो संवसारभर गोंयकार आहा पळय शिपडलेले आहा ते आख्ख्या संवसारान ते मनयता वर्ल्ड गोवा डे म्हणून आतां हो वर्ल्ड गोवा डे कितें आनी कित्याक मनयता म्हणून बाब पॉल तुका कितें म्हायती आहा
म्हायती तरी म्हाका सारकी ना पूण हांवें मातशें सोदून काढून म्हाका कळ्ळें की वर्ल्ड गोवा डे कित्याक मानयता म्हणलें आनी तुमी एक कांतार आयकलां आसतलें एम बॉयराचें कोंकणी भास आनी म्हाका दिसता की तेणें कांतार आमच्या कोंकणी भाशेक लागून बरयलेले पूण तेजी बॅकग्रावंड एकदम ह्या कोंकणी भाशेक लागून एकदम इट्स व्हेरी दिसींग लायक इट सीम लायक इट स्टार्टेड इन 20th August 1992 आनी आमच्या कोंकणी भाशेक मान दिलो पार्लमेंटान
येस
सो दॅट इज वाय इट इज वी ट्राय टू सेलिब्रेट 20th of August इज वर्ल्ड गोवा डे आनी ह्या दिसा आख्या संवसाराक बिकॉज आय थिंक अमेरिका लंडन तुम्ही सेलिब्रेट करून झालो तिचो
वय वय सगळे आणि
सगळ्यांनी सेलिब्रेट करून झालो तिचो
जे कोणे पहिल्याच पार्टी केले आय थिंक इट्स टू माय नॉलेज इट इज रेने बरेटो म्हणून लंडनात ताणें कॉमर्स केलें इन द इयर 99 सो ह्या वर्सा इज दीस इयर इज द 20th एनिवर्सरी ओ एडिशन ऑफ वर्ल्ड गोवा डे बट वर्ल्ड गोवा डे म्हणटा म्हणून अबाउट अबाउट गोवा वॉट इज द थिंग दॅट वी मोस्टली यू नो वी टॉक अबाउट इज द लँग्वेज आणि कोंकणी भास म्हणटा ती कोंकणी भाषेची म्हाका आणि हांव सोदांच हिंचोरी भोंवत हांव कोणाकूय सांगता आय ऑलवेज सोदांच म्हणटा हांव हे ही आमची जी कोंकणी भास आहा म्हाका दिसना संवसारान आणि होली हिंचीच भास आहा म्हणून इट इज एन एंडेंजर्ड लँग्वेज येस बट ओनली लँग्वेज बाब सिरील तुका खबर आहे ओनली लँग्वेज रिटन इन 5 स्क्रिप्ट
म्हाका सिरीलाक तरी उगडास आसतलो की आमच्या कोंकणी भाषेक लागून गोंयात जायते लोक झोवडटाले मान दिवपाक गेला तो आणि जेव्हा त्याका आमच्या गोवा असेंब्लीन त्याका पहिली मान हाडपाक गेला तो थिंग आयकला की जायते लोक मेले म्हणून त्यांना आता माझा सो जाण ते कोण मेले आणि ते सगळे आक्षेचे आणि त्यांची नाव जाणं असतात आम्हा माझ्या लागी आंगोर हात फुडे नेला तो कोण फ्लोरियन वाज फ्रॉम गोगाल मारगाव एल्ड्रिन फर्नांडीस मॅथ्यू फारिया सीजे डायस जॉन फर्नांडीस अँड जोकिम पेरेरा आणि ते सगळे आक्षेचे अँड फायनली इट सीम लाईक 4 फेब्रुवारीच्या 1987 गोवा असेंब्लीन आमची कोंकणी भास ऑफिशियल लँग्वेज केली आणि त्याच्या उपरांत 92 आमची पार्लमेंटान
इंडियन कॉन्स्टिट्यूशन
तर आमी आता पळोवंक गेल्यार आमी वर्ल्ड गोवा डे एक्च्युली जावन आसलो एक्च्युली लँग्वेज एक्च्युली पूण म्हाका दिसना की आमी लँग्वेज कोय मानयतात म्हणून हे फंक्शन
हांव नको कित्याक म्हणोकय मातशें कुस्तार कित्याक येस लँग्वेज इज इम्पॉर्टंट आनी हांव पयलें म्हणटा म्हणून एज वी सेड आमकां केन्ना केन्ना थोड्यांक आमी पळयलां लॉस दिसता भास उलोवपाक बट काल बसून हांव म्हज्या दुयेक घेवन स्कॉलाक गेल्लो आनी ताजे ते आतां नॉ स्कॉलाक वेतले म्हणून ताका स्कॉल दाखोवंक गेले आनी पयले लोकांनी आमकां विचारलें तूं हिंचो तूं हिंचो आनी आय वॉज सो शॉक टिचर इन रोखडेंच हांवें म्हणलें आय एम फ्रॉम गोवा म्हणून ती बसलो कंप्युटरार तिणें गोवा गुगल केलें आनी म्हज्या फाटल्यान मॅप घालें आणि शी मेड मी स्टँड इन द क्लासरूम आनी भुरग्यांकडे उलय म्हणूंक लागली सांग तूं तुज्या भाशे आनी तेन्ना हांवें ही खबर सांगली की ही जी भास आहा कोंकणी इज ओनली लँग्वेज इन द वर्ल्ड रिटन इन 5 स्क्रिप्ट दॅट इज आमची रोमी कित्याक पुर्तुगेजीनी ती रोमी आमकां करून दिली क्रिस्तावांक मागीर देवनागरी स्क्रिप्टान विच इज द इंडियन स्क्रिप्ट मागीर कन्नडान बरयता विच इज लँग्वेज वेर द गोवन्स वेंट टू कर्नाटका अँड देवर इन्फ्लुएन्स्ड बाय द कन्नडा द थुडू अँड कन्नडा स्क्रिप्ट मागीर थोडे गोंयकार पुर्तुगेज हल्ले त्यांना केरला पासून पावले सो इट इज ऑल्सो रिटन इन मलयालम अँड लॉट ऑफ गोवन्स इन द गुड ओल्ड डेज बिंग सी फेरर्स अँड ट्रेड्समॅन आफ्रिकाक पावले आणि अरबाक पावले आणि कोंकणी इज ऑल्सो स्पोकन अँड रिटन इन द अरेबिक स्क्रिप्ट बट ऑफकोर्स दिस अरेबिक स्क्रिप्ट इज नाव बिकम
एक्स्टिंक्ट
द इवन द केरला मलयालम वन इज बिकमिंग एक्स्टिंक्ट वॉट इज प्रॉमिनंटली लेफ्ट इज द देवनागरी रोमी आणि कन्नडा सो यु नो थिंग्स लाईक दॅट बट म्हाका कितलो गर्व आलो ते भुरग्यांक उजीर उबे रावन आणि ती टिचर पासून वजापली म्हणूंक लागली हाऊस होली भास आणि हा संसारान म्हणून यु नो सो एन बाब रिचर्ड तू किती सांगू सोदता
हांव हे सांगू सोदता की न्यूझीलंडात अपार्ट फ्रॉम कोंकणी दुसऱ्यो भाषो आहात इंडियाच्यो दुसऱ्यो भाषो आहात ताणी तांचे असोसिएशनाक केला म्हाका एक ईमेल आयल्या एक दोन दिसा पहिली न्यूझीलंड कन्नडा कोट्टू तांचे असोसिएशन कन्नडा उलयताले आणि एक ईमेल आयला एक 5 स्टेट्स ऑफ सदर्न इंडिया दॅट इज कर्नाटका आंध्र प्रदेश केरला
तमिळनाडू आंध्र प्रदेश
या अँड आय थिंक ओरिसा दे ऑल कम टुगेदर टू सेलिब्रेट देअर कल्चर देअर कुझिन्स अँड दे आर फॉर्म्ड एन असोसिएशन नॉट बिकॉज दे आर फ्रॉम दॅट रिजन बट दे शेअर अ कॉमन लँग्वेज सो इट इज सो इम्पॉर्टंट लँग्वेज युअर राईट यू नो इट सो इम्पॉर्टंट
देर इज ऍक्च्युली अ व्हेरी व्हेरी I was shocked reading that saying, you know, and the colonizers, apparently, if they messed up with the language, they messed up with the culture of the people. Yes, and I was so shocked. I was like, tor ami world goa day munta munan ami uleta culture ache hobro kotta, but what does it boil down to? Natslo, pialo, soro pialo, jolo mun culture zalo ki basu leliar culture, you know, and I was so impressed with this saying and I said, wow, I mean, sometimes you say hats off, you know, I mean, how these colonizers, I mean, it's not, I'm not complimenting them, but the tactics that they used was horrible, but that's how they broke cultures by messing up with the language. And kita fude muntala mhanun maka khabar na, but World Goa Day, Bab Cyril, tumi anga New Zealand ak yon tumi monelo tu astana committee in becomes kelo ni
ami am janna committee in joint zallo 2012 tya varsha ami police party kelle and ताजे उपरांत आता कंटिन्युअसली करता हूँ
दर वर्षा करीत तर खूब सात वर्षा जाली हंगा न्यूजीलैंडाक मनयता आनी ह्या वर्सा वो जो कमिटी हा तेय कोत्ता नी खबर
इट्स
वंडरफुल एंड आय कॉल ही कमिटी खूब बरे मॉर्निंग कोत्ता आनी दे ब्रिंगिंग आउट अ लॉट ऑफ यूथ ब्रिंग एंड दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग एंड आम्ही सोदा आमचो बाप पॉल पासून म्हणटा youthak fude adung jay because they are the pillars of taking our culture further.
Yeah, I mean youth attat fude like, but I hope they do something about a Konkani language. You can, anyone can play football or anything, dance, but I don't think so anyone can talk Konkani language.
And, I mean,
and also like, it's not only talking, it's also about borong zata ulong zata. Different thing. There are two things like actually.
तो तो आता ये बताए बोरो पॉइंट काढला बोरोंग जाता म्हणून आता आम्ही खूप जण उलेता कोंकणी हा उलेता कोंकणी तू उलेता कोंकणी आमचो बाब रिचर्ड उलेता सिरिल उलेता आमका बोरोंग केता कोंकणी माका तर देवनागरी कोंकणी बिलकुल ये ना
पण एटलीस्ट उलेल्यार बरे न्ही
ते सारखे
उलेल्यार बरे
बट उलेल्यार तुका वाचूंक जाय न्ही उलोवपाक
रोमीन रोमीन लिपीन वाचे
बट पॉल तू हाल्लो भोमाय तू वाडला शिकला तू उलेतालो बट तू हिंचो शिकला बरोवपाक कित्याक तूं आतां तियात बरयतासतना आमकां जाय स्क्रिप्ट तूं कांय डिक्टेट डिक्टा फोनार कांय तूं आमकां उलोवन स्क्रिप्ट आमकां दिना तूं बरयता स्क्रिप्ट ती कहो शिकला तूं बरोवपाक तें सांग पया
म्हाजी हांव म्हाजी मामी सीख आसली तेन्ना आनी डॅडी वॉज भायल्या गांवान आसलो तेन्ना आनी म्हाजी शामाय छापाय बोमाय गोंयान रावताली तेन्ना द ओन्ली मोड ऑफ कॉरस्पॉन्डन्स वॉज एक्च्युली चीट बरोवपाक आनी म्हाजी मामी इतली सीख आसली दॅट तिका बरोवंक पसून जायनाली सो शी स्टार्टेड टिचींग मी लायक टू चीट बरोवंक एन्ड द व्हेरी फर्स्ट फ्यू लायन्स वर लायक मोगल मायंड पाय म्हाका तर तुमकां बरी सावं सुशोग दोन देवे एन्ड फ्रॉम इट इज स्टार्टेड लायक सो त्यो चिटी हांव बरोवन बरोवन फाटी फुडें आय मीन इनफॅक्ट द चिटी हांव बरयतालो आनी तिची चिटी येतालो
वाचतालो
आय थिंक दॅट वील बी द एज ऑफ 14 ऑफ 15 आनी तेन्ना सावन ती म्हाका ती कोंकणी बरोवपाची आनी वाचपाची म्हाका ती जाली आनी ती आनी आयज हांव एक्चुली बरोवंक बसून पावलो
बरयता ते ती बरी खबर कित्याक मातशी केन्ना केन्ना बरोवपाक आमची रोमी कोंकणी मातशी दुसऱ्या भाशेची कित्याक आवघड म्हणटा हांव कित्याक तातूंत पुर्तुगेज उतरां बी आहा आनी तातूंत ती अल्फाबेट्स पासून पुर्तुगेज भाशेची म्हणटा म्हणून हांव कोंकणी केन्ना केन्ना लोक म्हाका म्हणटा अरे तुजी कोंकणी बरी आहा म्हण हांवूय भुरग्यांपणार चड कोंकणी उलयना आसलो गोंयान आनी आमी ही खबर काडटले फुडें की आमी इंग्लीश कित्याक उलयताली बट हांव आतां 20 वर्सांचो जाणा आसलो मिसाक वेतालो सोद्दां आनी फादरान पळयलो अरे हो सोद्दां मिसाक येता म्हणून ताणें म्हाका म्हणूंक लागलो चल तूं वाचपाक करूंक लाग सोद्दांच्या मिसाक एक वाचप आसताच कोण फुडें येना आसलो तर म्हाका भिरांत दिसूंक लागले म्हणलें अरे कोंकणी म्हाका तर सारकी वाचूंक गोमना उलयता हांव कोंकणी वाचूंक गोमना कितें करतलो कोंकणी बायबल घेवन बसतालो इंग्लीश बायबल घेवन बसतालो आनी इंग्लिशीन वाचतालो आख्खें वाचप आनी मागीर कोंकणीन वाचतालो आख्खें वाचप आनी मागीर तीं उतरां म्हाका मॅच जावंक लागलीं आनी म्हाका गोमूंक लागलीं अरे कित्याक तूं आतां पोयत पुस्तक वाचूंक बसल्यार ताजी जी कोंकणी आहा ती इतली शुद्ध की आवय सारको घुवन घुंवता मनीस सो तो इफ यू स्टार्ट रिडींग देम बोथ सायमल्टेनियसली एन्ड लोक म्हणटा अरे आमच्या कडेन कोंकणी बायबल ना भिया नाका म्हज्या कडेन कोंकणी बायबलाचो एप आहा मोबायलार तुका तो एप एप आहा आनी आमच्या गोंयच्या गोंयच्या यु नो द गोवन आर्च डायसीस हॅज रिलीज दीस एप ऑफ द बायबल इन कोंकणी सो हांगा बसून न्यूझीलंडाक बसून बायबल वाचूंक जाता
You know, we should take the message from the Kannada Kuttu. Kannada Kuttu on their website have written that anybody who wants to study Kannada, especially to speak Kannada, they can contact their committee members or their group. And there is a special place where they have a small library to teach.
Mm.
So I think it's a good idea.
I mean, it's a good thing that corn food is solla te sogle resources act tank
orpa. We have got all the resources.
Okay.
Let me tell you.
Ami suru karun.
Yeah. So we have got all the resources. Hector and I have brought all the books from Father Pratap.
Okay.
In Goa. But we require somebody to take it forward. We want a small little library where we can keep all those resources and somebody who can teach. Conversational Konkani before, Francis, before we can start writing.
Maybe you can put a call out, like how last time Paul put a call out. Whoever has the time to come to contribute their talents for the Konkani play. Same way, maybe you can put a call out, put your,
Surely.
You know.
So yeah, the call goes out to those who can speak Konkani and who can read Konkani and write Konkani. It's my request from the good guys and from Sushekar Dhanpar to come forward and say that they can and will devote their time at least once a week to teach the language.
Yeah, but there will be a lot of people who can devote time, but are there people who will come to learn actually?
That is very important.
We want people who to learn actually, not to teach. I will suppose like I'm Magalisa Francis Agui time as to like the audience.
I can come.
But the other people, and I think these things are going for a few years actually. I mean, Munta Tilato. But you pack corn hash in pack tarat.
I don't know. I'm going to come. I'm going to
come. I'm going to come. The good guys will come. We are not very fluent in Konkani, but we will come.
Francis, I'm going to come.
There is very difficult. It's a very difficult answer.
I think it is a complex.
It's a complicated issue. But some of the points that can be brought out is like, ek mudang zata ki na gaon yahan the itle dakte, but tantun hub religion halik Hindus, Christians, Muslims, and you know the Goa's history. If you go back, starts from the Muslim rulers, then the Hindu rulers, then the Catholic rulers. So all this religion is there. The Portuguese influence definitely is there. All these different dialects of Konkani. शाष्टीची कोंकणी आणि आमची बार्देशी कोंकणी उलयतालो सारखी दुसरीच वेगळीच आणि केन्ना केन्ना म्हाका पयलें गोमोच ना हल्लें हांव म्हजे खूब शाष्टीचे फ्रेंड आसले आनी तांची कोंकणी गोमान आसली द वे दॅन आय यूज टू कम्युनिकेट विथ दॅम वॉज इन इंग्लीश विच ऑल्सो वॉज रॉंग बट इट बींग गोवा बींग सो स्मॉल दीस इज माय पर्सनल एक्सपिरियन्स दॅट आय एम गिवींग एन आय एम नॉट इवन टॉकिंग फॉर अदर्स बट माय पर्सनल एक्सपिरियन्स इज दॅट मागीर म्हणटा म्हणून कितलेच आम्ही गोंयकार आहात गोंय सोडून गेले बरे पोटाक लागून सो यु नो बरेपणाक लागून आणि मागीर भायलो लोक गोंय येऊन बसले आणि दे हॅव यूज अ डिफरंट काइंड ऑफ लँग्वेज तर आम्ही आता हे फुडे वेच्या आणि फुडे वरया की ना जाल्यार आणि कांतार
आयकूया आमचो आदलो कांतोरीस रॉबिन वाज म्हणटा कोंकणी भाषेच्या
गोंयकार कोंकणी उलोवंक नको तो गोंयकार जावंक नजो लाग एकदो मास आपली वोयर सोरलेली बास पाला मेताचा बुकार कोकानी गालपाची जाल्या दास ही कोकानी वोयर काडूं बाउत्ताउं गोयकार आमी खास ओय कोकानी आमची बास आनी गोयकार आमी खास
वगड आयकपानो तुमकां परत माय मुखाचो योकारी आमच्या सुसया दोनपार काळेवरी वो आमचो निमाणो सेगमेंट जो आहा तो आमी हांगा आतां वो म्हयनो येवपाचो म्हयनो सेप्टेंबराचो म्हयनो व्हडलो म्हयनो आमकां फॉर द कॅथलिक्स अँड कॅथलिक्स ऑफ ऑल ओवर इंडिया कित्याक सायबिणीचें फेस्त 8 तारखेर सेप्टेंबराचे म्हणोन तुमकां पयलीं जाता व्हडली हांगा व्हडलें फेस्त जाता जें जाता तें वेलनकनी सायबिणीचें आनी तें नोयना कॉमेस सतेलीम 29 ऑगस्टान 8 सप्टेंबर आनी ती नोयना सोगलीं जाता एवंडेल सेंट मेरीज आनी दुसरें कळोवंक लायलां की मोंती फेस्त मँगलोरीन कम्युनिटी जे मनयता 14 सप्टेंबराचेर तांचें फेस्त आनी कोणाक फुडें म्हायती ताजी गोमोंक जाल्यार मँगलोर ते कमिटी आहा तांकां कळोवचें नाल्यार रॉनी आहा ताका इंचारचें की फुडें आनी कितें तुमकां टिकेटी जाय जाल्यार मात वेलनकनी सायबीण म्हणल्यार ती आमकां भारतवासियांक की आमी गोंयकारांक पासून वेलनकनी सायबीण म्हणल्यार व्हडली कित्याक म्हजें भुरगेंपण उगडास आसा वेलनकनी लोक वेता इतलो म्हाका वो पयलो उगडास वेलनकनी वेता फेस्ताक आनी केंस तासून नाजाल्यार कानांतलें कितें घालून घरा येता तर इतली इतली ही कितें वेलनकनी सायबिणी कित्याक खबर आहा तुमकां इतली ही की म्हणून
सिरियलाक आसतली खबर म्हाका गेला तूं केन्ना वेलनकनी
ना वचोंक ना पूण केंस तासून येता म्हणटा पळय ते लोक हें करतात वाव करता एक जरी तर म्हजें काम जायत सायबिणी हांव तुज्याशी येवन म्हजे केंस कातोत्तली कितें करतली वो धीम्यानी चलोन वेतली
पूण
आनी ती करून येतात
सायबीण मॅम म्हणटा पूण वेलनकनीत कित्याक गेला तो व्हायट वॉज वेलनकनी लायक
वेलनकनी तिका नांव दिलां कित्याक तो गांव
गांव वेलनकनी
गांवचें नांव वेलनकनी
म्हणटा चोरी जावंक घातले पूण व्हाय दॅट प्लेस ओली
कित्याक ती स्टोरी हांव भुरग्यांपणार गेल्लो तेन्ना ही पासून म्हाका स्टोरी आयकून मेळ्ळें की थिंगा ती तीन पाटी दिसलेली ती पयली एक गोरवां राखण्याक दिसलेली अँड दीस इज लायक इन 1800 सम टायम
1700
या समथींग लायक मागीर ताज्या उपरांत ती दिसलेली एक भुरग्याक जे तूप हे ही शू सेल कर्ड कर्ड धय धय विकतालो ताका मेळ्ळ्या ती आनी आनी द थर्ड बीग मिरेकल वॉज वेन दे वर पोर्चुगीज सेलर्स हू वर सेलिंग फ्रॉम मकाव टू श्रीलंका एन स्टॉमान हातून वाडो आयले आनी तातून सांपडले आनी सायबिणीक ताणें उलो मारून सायबिणीन तांकां सालवार केले आनी त्याच दिसा ती 8 सप्टेंबर वॉज द डे दे गॉट सेव्ड सो द मिनट दे रिच्ड वेलनकनी दे एक्च्युली एज थँक्स गिवींग दे बिल्ट अ चॅपल आनी थिंगा खूब मिलाग्री जाल्ल्यो आहा आनी द ग्रेट थिंग अबावट वेलनकनी वीच आय हॅव विटनस पर्सनली इज दॅट धर्म कोण ना सगळ्या धर्माचो लोक येता जावं ते क्रिस्तांव जावं हिंदू आनी इफ यू टॉक अबाउट द एपॅरिशन्स इन 1700-1800 तेन्ना क्रिस्तांव चड नाहल्ले इट वॉज मोर द हिंदू सो वेन बाब सिरियल म्हणटा ते केंस तासपाचे दिम्यांनी वचप दीज आर एक्च्युली इनकॉपरेटेड इनकॉपरेटेड कस्टम्स ऑफ द हिंदूज अँड द कॅथलिक्स सो यू नो स्टफ लायक दॅट
द रिसंट वन वॉज एक्च्युली वेन 2004 सुनामी झाली तेन्ना तेन्ना ही ते इगोचे
कांयच जावंक ना
कांयच
जावंक ना येस
पूण जो लोक कोण येयलो थिंगा त्या पिलग्रिमेज येयलो तो पण विचार केलो तो बाबडो लोक थिंगा सांपडोन हे जालेलो येयला तो सो देर इज अ लॉट ऑफ सिग्निफिकंट अबाउट दीस वेलनकनी आनी आमी केन्नाय जाल्यार नोयनाक कोत्तात आमी मागतात सायबिणी लागीं आमकां पाव म्हणून तशेंच आमकांय आनी आमच्या फॅमिलीकूय पाव म्हणून येयला तो
द गूड पार्ट अबाउट इज वेलनकनी इज आर लेडी ऑफ गूड हेल्थ आनी एक बरेंपण म्हणल्यार वेन आय वेंट टू होली वेन आय वेंट टू द होली लँड ट्रीप थिंगा सायबीण मायचें घर आहा ओके द हाऊस ऑफ मदर मेरी देर इज अ बीग कथिड्रल फॉर हर आनी थिंगा वेलनकनी सायबीण आहा एंड द ओनली सायबीण विथ सारी सारी न्हेसोन म्हणून आमी एज इंडियन्स आय वॉज सो प्राऊड टू गो टू द होली लँड टू गो टू मदर मेरीज हाऊस अँड ऍक्च्युली दे हॅड देअर ऑल द डिफरंट मदर मेरीज फ्रॉम ऑल द पार्ट्स ऑफ द वर्ल्ड लूर्ड्स फातिमा दे हॅड अ ब्लॅक मेरी विच फ्रॉम आफ्रिका दे हॅड अ मेरी फ्रॉम जपॅन हू अपियर्ड देअर plus it was a matter of pride to see the Mother Mary statue there with a sari and that is another thing tika palkien galun watta ani you know so it's the incorporation of two different cultures
and it seems that the sabin machi palki hati tumi bahar katta dena it's only the women who carry it
okay
yeah
okay.
That's another thing
so before we end this ami sabin maik magta ki amkai pav mhanon amka soglyang besan di mhanon ata fest satel sabin maiche ami soglyani watson festak ami umedin fest korche sabin maik myoche ani soglyang aikotelang tumka deo boring म्हणटा तुम्ही हो आमचो कार्यावळ ऐकलो म्हणून बाब सिरील तू गोयात आयला हे आमचो कार्यावळ केला बाब पॉल थँक्यू व्हेरी मच फॉर को होस्टिंग रिचर्ड फॉर द कन्सोल अँड फायनली आम्ही वेच्या पयली वेलनकनी सायबिणीचे कांतार ऐकतले देव बरें करून तुमका बरो दीस आवड येता
काजदावन वेता आए तुझें दर्शन घेऊन येता पावाडतानूच आमी गोंयची येता तुझ्या जातान ओगल्याई आमची जी तुका मेवतूच मनाक शांती मेवता चिंतांनी भरलेले मनशान जाता उर्पेची तूं जोर आमचेर वार रोयता लागरीची वेलंकनी सायबी गोरीब गिरेस्त लान वो मोटे तुझे शी येता दामो उड्डे तोटे मोने मेरे खुशी जाता तुका मेवो वावर दोंद्याचेर बेसावा मागता पायाशी तुझ्या रावो मिलाग्रीची जोर तुझे शिमा गोतोर कोशी जातात सगले मेवो मिलाग्रीची जोर तुझे शिमा गोतोर कोशी जातात सगले मेवो चलोन वेता वक्ता वावल्यार पासून दिमीर चलता मागलेले मेवतकूच खुशाल जाता आंगोड फारीक करून गारा येता सायबिणी घेऊन पुरसांव काडटा पळोवन तुका काळजां बरोन येता फुलां वाती पांयाशी वतयता खुशाल जाऊन घरचो रस्तो धुता फुडल्या वर्सा परत येतेल्या अशें आमी सांगून वेता गाडये मोटराचेर वड्या